किथे थो पचे, असांजे ईमान जो दारो मदार बि इन विलायत जे पैगाम खे क़बूल करणु हिन खे पुॼाइण ताईं आहे। अगरि न पुॼाईंदासीं असांजी विलायत कंप्लीट कोन्हे का, मुकमल कोन्हे असांजी विलायत। ज़िमेदारी आहे असांजी इन विलायत खे पुॼाइण जी, ऐं इहो जेको कमु आहे उहो एतिरे क़दुरु बहितरीन कमु आहे जो ॿियनि इबादतुनि जे मुक़ाबले में इन जो सवाबु इंतिहाई अज़ीम ॿुधायो वियो आहे। मिसाल तौरु रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जन जी हिकु महफ़िल में हिकिड़े माण्हूअ सवाल कयो त या रसूल अल्लाह, तव्हांजे मञण वारनि मां ॿ माण्हू आहिनि, हिकिड़ो उहो माण्हू आहे जेको वाजिबात बि अदा करे थो मस्जिद में, उन खां पोइ वेही रहे थो, कुझु मुस्तहबात बि जेको आहिनि, कुझु मुस्तहब रकातूं मिसाल नमाज़ जूं, कुझु तिलावत, कुझु दुआऊं ऐं अहिड़े नमूने सां जेको आहे उहो मुस्तहब आमाल अंजाम ॾिए थो। उन जे मुक़ाबले में हिकिड़ो ॿियो माण्हू आहे जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वाजिबात अदा करे थो, वाजिबात अदा करण खां पोइ निकिरी वञे थो मुआशिरे में ऐं जेको आहे तबलीग करे थो। तव्हां इहो ॿुधायो त हू जेको आबिद आहे उहो अफ़ज़ल आहे या हीउ जेको मुआशिरे में तबलीग करण वारो इहो अफ़ज़ल आहे। रसूल अकरम जन फरमायो इहो जेको वाजिबात अदा करण खां पोइ मुआशिरे में निकिरी वञे थो, नेकी जो हुकुम करे थो, बुराई खां रोके थो, तबलीग करे थो, इन जी फज़ीलत सॼी उमत जे मथां ईअं जे मुंहिंजी फज़ीलत उमत जे मथां, इन करे त रसूल अकरम जी ज़िमेदारी आहे इहो पैगाम पुॼाइण। अगरि रसूल अकरम जन जी जेका इहा ज़िमेदारी आहे इन में कोई अचे रसूल अकरम जन जो मददगार बणिजे त ज़ाहिर आहे उनजी फज़ीलत बाक़ी उमत जे मथां ईअं ई थी वेंदी हली। ऐं असां जेको आहे उहो जॾहिं जेको आहे दोस्तनि खे इब्तदाई तौरु मोकिलींदा आहियूं तबलीग जे लाइ इन हवाले सां, त थोरो थोरो उन्हनि जे दिलनि में ख़ौफ़ हूंदो आहे त ख़बर न आहे छा थींदो। मां पंहिंजी ख़िदमत में आख़िर में हिकिड़ी जेको हदीस ॿुधाए ख़तमु थो कयां, उहा ॿुधाए थी त जेको माण्हू इन राह में निकिरे थो पोइ अहले बैत जी ख़ुसूसी इमदाद आहे, हुननि जी मदद ख़ुसूसी तौर ते जेको आहे थिए थी। हिकु शख़्स अचे थो इमाम जाफ़र सादिक़ अलैहि सलातु वसलाम जी ख़िदमत में, ऐं अची चई त मौला मां अव्हांजे मुखालफ़नि सां मुनाज़िरो कंदो आहियां। पोइ अक्सर त अहिड़ा उन्हनि जा सवालात एतिराज़ात हूंदा आहिनि जिन जो जवाबु अॻु में तयारु थियलु मूं वटि हूंदो आहे, अव्हां खां ॿुधो हूंदो आहे या ख़ुदि मूं तयारु कयो हूंदो आहे, उहे सवाल ईंदा आहिनि, जवाबु जेको आहे फौरी तौर ते मां हुननि खे ॾेई छॾींदो आहियां। पर चए थो कॾहिं कॾहिं अहिड़ो सवालु हूंदो आहे जेको नओं हूंदो आहे, न को अॻु में उनजो जवाबु मूं अव्हां खां ॿुधो हूंदो आहे न वरी मां आमादा कयो हूंदो आहे। पर चए थो जीअं ई इहो सवाल अञा पूरो न कंदो आहे जो फौरन मुंहिंजे ज़हन में उनजो जवाबु अची वेंदो आहे, अञा हुनजो सवाल पूरो न थींदो आहे मुंहिंजे ज़हन में फौरन जवाबु अची वेंदो आहे। इहो पुछो त मौला इहो जवाबु किथां थो अचे, मौला फरमाईंदा उन वक़्तु ज़हन तुंहिंजो हूंदो आहे सोचींदा असां, उन वक़्तु ज़हन तुंहिंजो हूंदो आहे सोचींदा असां आहियूं। इन जो मतिलबु हीअ आहे त अहल बैत जे इन जेको आहे मकतब जे हिमायत में जेको निकिरे थो उनजी इमदाद ऐं मदद सिधो सों अहल बैत जे तरफ़ां जेको आहे उहो थिए थी, जो पोइ शायदि इन इंसान जो ज़हन बि जेको आहे उहो अहल बैत जे कंट्रोल में हली वञे थो, हू सोचनि था असां जेको आहे उहो जवाबु ॾियूं था। अगरि एतिरे क़दुरु मदद बि शामिलु आहे, कमु बि असांजो सिंध में एतिरो आसान आहे, पोइ बि असां जेको आहे इहो कमु नथा कयूं, ऐं जेको आहे उहो थी सघे थो कुझु हालतुनि खां पोइ जेको आहे सूरत हाल तब्दील थी वञे, तब्दील थी वई पोइ असां जेको आहे हथु हणंदासीं। तंहिंजे करे असांजी ज़िमेदारी आहे त हीउ जेको हिन वक़्तु सिंध जो माहौल अञा ताईं आमादा माहौल आहे, अक्सर ॻोठनि जो माहौल ऐं जेको आहे उहो सिंध जे माण्हुनि जो माहौल जेको आमादा माहौल आहे, इन में तव्हां जेको आहे उहो अगरि तबलीग कंदो त आसान नमूने सां तबलीग जेको आहे थी वेंदी हली। कुझु ॾींहं अॻु में मां कर्नल कज़ाफ़ी जी हिकिड़ी तकरीर पई पढ़ी, हिन पासे जेको आहे उहो अफ्रीकन मुल्कनि जी हिकिड़ी कांग्रेस ई उते जेको आहे को बहस निकितो शीयत जो, उन हवाले सां हुन तकरीर कई जंहिंमें जेको आहे कंहिं शीयत जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो त हुन जेको आहे चयो त अफ्रीका में इस्लाम जेको आयो आहे उहो आयो ई तशयुअ जे ज़रिए आहे। हुन दलील पे ॾिनो त तव्हां जेको आहे अञा ताईं ॾिसो त अफ्रीका जे मुस्लमाननि जा नाला जेके आहिनि उहे अहल बैत जे नालनि सां आहिनि, हसन आहिनि, हुसैन आहिनि, अली आहे, मुहम्मद आहे, बाक़िर आहे, जाफ़र आहे, फ़ातिमा आहे, ज़ैनब आहे, इहे नाला जेके आहिनि ख़ुदि ॿुधाइनि था त हिते दीन इस्लाम आयो बि अहल बैत जे ज़रिए आहे ऐं बाक़ी बि जेको आहे हुनजे ज़रिए आहे। सिंध जे माण्हुनि जा बि अगरि तव्हां नाला अक्सर सां ॾिसो त उहो तव्हांखे ज़्यादातर अलीअ सां नाला मिलंदा, ज़्यादातर हुसैन सां नाला मिलंदा, ज़्यादातर हसन सां नाला मिलंदा, ताकि अहल बेत जे दुश्मन जा नाला केवल ई किथे मिलंदा, मिलंदा ई कोन। ख़ुदि इहा शइ ॿुधाए थी त हिते जेका अहल बेत जी इहा जेका आहे दीन ऐं मकतब जी सकाफ़त केतिरी छायल आहे। बग़ैर तबलीग जे हिकिड़ो माण्हू पंहिंजे धीउ जो नालो रखे थो फातिमा रखे थो, पंहिंजे जेको आहे उहो धीउ जो नालो ज़ैनब रखे थो, पंहिंजे जेको आहे पुट जो नालो ग़ुलाम अली रखे थो, जेको ॼाए जे मथां ग़ुलाम अली आहे। अगरि उनखे वाकई असां ग़ुलाम अली बणायूं त इहो को ॾुखियो कमु कोन्हे। इनखे अलीअ जे दुश्मन जो ग़ुलाम बणाइणु ॾुखियो कमु आहे। जेको हू करण जे लाइ आमादा आहिनि ऐं कनि पिया, असां जेको आहे उहो नाले वारे ग़ुलाम अलीअ खे वाकई ग़ुलाम अली जेको आहे ऐं नाले वारे ग़ुलाम हुसैन खे वाकई ग़ुलाम हुसैन जेको आहे बणाइण जे इन जिदोजहद में जेको आहिनि शामिल न आहिनि। थी सघे थो अॻु में असां वटि लाइ हिकिड़ी रुकावट हुजे, उहा रुकावट कहिड़ी हुई? पुराणे दौर में अॼु खां 30-35 साल पोइ उते वञो त असां वटि जेका मकतब अहल बैत में बहरहाल हिकिड़ी शइ हुई, उहा इहा आई त अमल जे तरफ़ रगबत घटि हुई, मतिलबु मस्जिद घटि हूंदी, नमाज़ घटि हूंदी, अहिड़े सां इल्म जी जेके आहिनि उहा आलिम घटि हूंदा, मदारिस घटि हूंदा, तंहिंजे करे जेको आहे उहो हिकिड़े अगरि जेको आहे उहो अहल सुनत या ॿिए कंहिंजे माण्हूअ खे चवणो पवंदो आहे शिया थी थो चवंदो पियो छा थियां, हुनजे साम्हूं कोई भलो मिसाल कोन हूंदो। लेकिन हाणे अलहमदिल्ला असांजे ॻोठ ॻोठ में, नंढे नंढे ॻोठ में, परे परे ताईं जेके ॻोठ आहिनि उन्हनि में जेके आहिनि उहे असांजूं मस्जिदूं ठही चुकियूं आहिनि ऐं जेको आहे उहो जमातूं उन सां गॾो गॾु जेके आहिनि इबादतूं, ऐं असां इन्हनि 30 सालनि में जेका किरदार जे हवाले सां जंहिं अख़लाकी लेवल ते हुयासीं उनमें एतिरो बुलंद थी आया आहियूं जो उनजो तव्हां अंदाज़ो ऐं मुक़ाबिलो कयो त हिननि वटि इहा जेका तबलीग जी इहा सकाफ़त आहे 200 साल पुराणी आहे। 200 सालनि खां पोइ हुननि जंहिं माण्हुनि खे बणाए ऐं जेको आहे किरदार जे जंहिं बुलंदीअ ते आंदो आहे, असां उहो कमु साॻियो 25 सालनि में कयो आहे। छो 25 सालनि में कयो आहे? 25 सालनि में इन करे कयो आहे जो हितां जो माण्हू हिकु बुनियादी तौरु अंदरूनी तौरु रुहानियत चाढ़ण वारो माण्हू आहे, हितां जो माण्हू बुनियादी तौरु अहल बैत जो मोहिब आहे। तंहिंजे करे अगरि हुनखे ॿुधायो वञे त बाबा अहल बैत जी सकाफ़त इहो नशो न आहे, अहल बैत इन जी इंतिहाई मज़म्मत कई आहे। अहल बैत जी सकाफ़त जेको आहे नेकी भलाई नमाज़ ऐं जेको आहे उहो तकवा ऐं परहेज़गारी आहे। तंहिंजे करे जॾहिं असां इहो पैगाम ॾिनोसीं, असां हुननि जे मुक़ाबले में जेको हुननि जो 200 सालनि जो कमु हुयो असां उहो 25 सालनि में कयो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त 200 सालनि जो हुननि जो कमु असां 25 सालनि में कयूं था। अगरि असां 25 साल मज़ीद चङे मुनज़म नमूने सां कमु कयोसीं त यकीन हुननि खां अॻिते वधी वेंदासीं, उहो असांजो मुक़ाबिलो नथा करे सघनि। लेकिन असांखे महिनत सां इहो कमु जेको आहे उहो करणो आहे। हिन वक़्तु असांजो सॼे हिन जंहिंखे चइजे सिंध जे ख़िते सां गॾो गॾु अगरि तव्हां दुनियावी लेवल ते हिकु सूरत हाल ॿधो त हर माण्हू तशयू खे जेको आहे भलो मकतब तौरु जेको आहे सुञाणे थो। दुनिया में हिन वक़्तु जेको आहे अगरि तव्हां ॾिसो त हिकिड़े पासे हिकु शिया हुकूमत आहे ईरान में, ॿिए पासे जेको आहे उहो ॿियनि मज़हबनि जी हुकूमत सऊदी अरब में, ऐं मसल कुझु अरसे लाइ अफ़गानिस्तान में बि जेको आहे पैदा थी। इन्हनि ॿिन्ही जेको आहे उहो हुकूमत जे मुक़ाबले में हितां जो माण्हू, पाकिस्तान जो माण्हू, चाहे उहो सुन्नी बि हुजे, उहो जॾहिं इन्हनि हुकूमतुनि जे बावजूदि ॾिसे थो त मसइलो आहे, तॾहिं इहो कोन थो चए त असां वटि जेको आहे सऊदी अरब जहिड़ो बादशाह हुजणु खपे, उहो इहो कोन थो चए त पाकिस्तान में जेको आहे अमीर मोमिनीन उमर जहिड़ो हुजणु खपे, उहो चए थो पाकिस्तान में बि हिकु खुमैनी हुजणु खपे। इन मां मालूम थिए थो त असांजो माण्हू हिकु जेको आहे उहो सियासी लिहाज़ खां इंतिहाई आमाद आहे विलायत अहल बैत जी रोशनीअ में, हिकु जेको विलायत फ़क़ीह जो नज़र आहे हुनखे क़बूल कयूं वेठो आहे। हू चवे थो त असां वटि विलायत फ़क़ीह जी हिकिड़ी हुकूमत अचणु खपे, हू बादशाह त सऊदी अरब वारे क़बूल करण लाइ तयारु कोन्हे, हू अफ़गानिस्तान वारी अमीर उल मोमिनीन क़बूल करण जे लाइ तयारु कोन्हे। हर शिया सुनी चए थो असांखे जेको आहे उहो ख़ुमैनी जहिड़ो हिकिड़ो वलीअ फ़क़ीह जेको आहे खपे थो। इन हुकूमत ख़ुदि जेको आहे उहो सॼे दुनिया जे इंसाननि खे ॿुधायो त हिकु अहल बैत जे मञण वारो हिकु जेको आहे हुकुमरान छा थींदो आहे, उनजी रहाइश छा थींदी आहे, ऐं हिकिड़ो जेको बादशाह आहे उनजी रहाइश छा थींदी आहे। ख़ुमैनी रहे थो किथे? इमाम बारगाह में किराए जे कमरे में, ऐं सऊदी अरब जो बादशाह किथे थो रहे? महलनि में, जिन जा वॉशरूम जेके आहिनि सोन जा ठहियल आहिनि। हाणे किथे हू बादशाह ऐं किथे ही वाकई हक़ीक़ी बादशाह?